चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ऍक्सिडेंट, दोघे जखमी। उसाचं गाळप सुरू असल्यानं कारखान्याला ऊस नेणारा ट्रक झाडावर आदळून दोघे जण जखमी झाले। आजरा मार्गावर साखर घेऊन जाणारा मालवाहतूक ट्रकचे टायर फुटल्यानं तो झाडावर जाऊन आदळला। यात चालकासहित क्लीनरही जखमी झाला आहे। हा ट्रक MH 19 BA 0191 कोल्हापूरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। हा अपघात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला। अपघातात ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ग्रामस्थांचं जखमींना काढण्याचं काम सुरू होतं। अपघातामुळं मार्गावर वाहतूक खोळंबली होती। यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती। घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते। प्रशासकीय यंत्रणा तसंच ग्रामस्थांतर्फे मदतीचं कार्य सुरू होतं।